Namaskar. To stop the spread of coronavirus disease or COVID-19, we will...
Hello. नमस्कार. अहो काल बोलणं झालं त्या ह्याच्याशी नाही का, पण त्यांच्याकडे होत नाही असं वाटतंय. ते शेवटी ते मॅडमच्या रिसिप्ट मागतात. ते
कसल्या रिसिप्ट?
त्यांच्या बिझनेसचे.
अच्छा. नाही पण तो केव्हा बोलणं झालं? आपलं बोलणं झालं त्याच्यानंतर ना?
काल संध्याकाळी. हो, तुमचं बोलणं झाल्यावर त्याचा फोन आला. मग त्यांनी ते मागितलं जे मला 2-3 बँक वाल्यांनी मागितले ना, की तिचा इन्कम काढण्यासाठी सोर्स काहीतरी.
ऐका ऐका आता, कारण मी त्याला फोन, मी तुम्हाला म्हटलं ना, मी फोन केला ते मिटिंग मध्ये, त्यात मला SMS आला होता, आय विल कॉल यू बॅक, म्हणून मी तुम्हाला फोन केला की जस्ट तुम्हाला घेऊन गेला.
हो हो, येऊन
त्याला मेसेज ठेवलाच होता मी की प्लीज कॉल मी बॅक. मी संध्याकाळी जाताना मला त्याचा फोन आला, साहेब झालं माझं बोलणं त्यांच्याशी, कधी झालं ते बोलणं? नाही आता झालं. म्हटलं कधी झालं बोलणं ते सांग ना. नाही आता तासाबरोबरी. म्हटलं मनात म्हटलं तासभर पण आपल्याला झालेलं नव्हतं बोलून.
नव्हता बोलून झालेला.
म्हटलं ठीक आहे. म्हटलं काय त्याला मी काय बोललो ना. म्हटलं म्हटलं काय आहे काय आहे त्याचं असं असं आहे असं असं. म्हटलं ठीक आहे. म्हटलं मग काय करता येईल त्याच्यात? मग तो म्हणाला नाही, मला एकदा जरा त्यांच्या घरी जाऊन साईट व्हिजिट करावी लागेल, कसं आहे ते, काय प्रोसेस करतात वगैरे, ते सगळं समजावून घेतो. म्हटलं ठीक आहे. म्हटलं पण म्हटलं मला काय ते लवकरात लवकर करून सांग. जर तुझ्याकडनं होत नसेल तर मग मी आणखी ती चौथी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन बघा.
तेच ना.
मला पटापट तू रिझल्ट दे, नाही तर नाही. आज आज एखादं, आता मी त्याला परत फोन करीन, एखाद्या फोन करून तुम्हाला भेटायला येईल.
बरं, चालेल.
ते एकदा काय त्याला बघायचं ते बघून देत, सगळं एक्सप्लेन करा काय आहे नाही बघू आपण काय म्हणतो.
ओके.
आणि तुम्ही म्हणालात मला भेटायचं आहे, तर ते कशा संदर्भात भेटायचं होतं?
आता हेच होत नाही म्हटलं तर काय टेन्शन आलं नाही, हेच होत नाही लोन.
ठीक आहे ना. अजून भरपूर बँका आहेत, काय आहेत, एकेकाला येऊन जाऊन देत. कारण एकदम जर मी सगळ्यांना नंबर दिले ना तर तुम्ही पण कन्फ्युज व्हाल की ह्याला कुठचा पेपर दिला, त्याला कुठचा पेपर दिला, असं नको व्हायला. एकेकाला करून देत.
बरोबर.
आता आपण दोन बँका बघितल्यात ना, तुम्ही एक तुमची बघितली, मी पंजाब नॅशनल तुम्हाला दिली. आता हे बघू, HDFC नाहीच करत आहे.
नाही.
कारण ते आपलं इन्कम त्यांच्या ह्याच्यामध्ये क्रायटेरियामध्ये बसत नाही.
बरोबर.
आता आहेत भरपूर बँका, आपण बघू ना.
बरं. Thank you.